गणना प्रकरण 13 12 हेरांची कनान देशास रवानगी अनुवाद प्रकरण 1 पदे 19 ते 33 परमेश्वर मोशेला म्हणाला, मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठीव, त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठीव, प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठविले. ते सगळे पुरुष इस्रायल लोकांचे प्रमुख होते. त्यांची नावे ही: रौबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा, शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट, यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल, इफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा, बन्यामिन वंशातला राफूचा मुलगा पलटी, जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीएल, योसेफ वंशातला अर्थात मनश्शे वंशातला सुसीचा मुलगा गद्दी, दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीएल, आशेर वंशातला मिकायलाचा मुलगा सतूर, नफ्ताली वंशातला बापसीचा मुलगा नहब्बी आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गौवेल. देश हेरावयाला मोशेने जे पुरुष पाठविले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेविले. मोशेने त्यांना कनान देश हेरावयाला पाठवितांना सांगितले की येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणी वजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडे झुडपे आहेत की नाहीत हे पाहून या, हिंमत धरा व त्या देशातली काही फळे घेऊन या. ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते. मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरिला. ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले. तेथे अहिमान, शेषय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. हे हेब्रोन मिस्रातील सोअनापूर्वी 7 वर्षे बांधिले होते. तेथून ते अशकोल नाल्यापाशी आले. तेथे त्यांनी द्राक्षांच्या घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा मनुष्यांनी काठीवर घालून नेली. त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजिरेही घेतली. इस्रायल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्यांचे नाव अशकोल नाला असे पडले. देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखविली. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली ही फळे पहा, त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात. डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबुसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्र किनाऱ्यावर व यार्देन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिंमत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहो. पण जे पुरुष त्यांच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.